जगण्याचा प्रवास नेहमीच मनासारखा नसतो, किंबहुना तो क्वचितच मनासारखा असतो। तरीही मनाविरुद्धचा प्रवास करताना खिडकीतली जागा शोधण्याचा अट्टहास करतच वेड मन। कुणी माझी या जातीचा दिसतोय का असा शोध घेतच वेड मन। निर्जीव उन्मत्त शहरात ओसाड शुष्क नजरात भावनांचं मृगजळ शोधतच ना वेड मन।
धावणाऱ्या माणसांचे शहर